चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यामध्ये अधिकाऱ्यांनी केले बॉयलर पूजन। नवीन गाळप हंगामाआधी साखर कारखान्यामध्ये बॉयलर पूजन करण्यात आले। अधिकाऱ्यांनी हवन पूजनामध्ये आहुती देऊन गाळप हंगाम योग्यपणे संपन्न होण्याची प्रार्थना केली। ऊसाचे पीक पाहता प्रदेशातील सर्व साखर कारखाने लवकर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवीन ऊस गाळप हंगामाला पाहता गुरुवारी GM शेर बहादूर यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबरोबर बॉयलर पूजन केले। चीफ इंजिनियर लक्षेश्वर राजू यांनी अधिकाऱ्यांसोबत बॉयलर सुरू केला। GM शेर बहादूर यांनी सांगितले की नव्या हंगामात साखर कारखाना चालवण्यासाठी बहुतेक काम पूर्ण केले आहे आणि जे काम राहिले आहे ते देखील लवकरच पूर्ण होईल। त्यांनी सांगितले की साखर कारखान्याला याप्रमाणे चालवले जाईल की साखर रिकव्हरी अधिक येईल। पूजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी चीफ इंजिनियर लक्षेश्वर राजू, चीफ केमिस्ट AK श्रीवास्तव, इंजिनियर महेंद्र यादव, मोहित संजय पाठक, भारतवीर गंगवार, चंद्रभान सिंग, उमेंद्र मिश्रा, विकासबाबू शर्मा आदी उपस्थित होते।